नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी 12,060 कोटी रुपये अनुदान कायम ठेवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांची गतीनं उभारणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश. राज्यातली सर्व शासकीय बांधकामं आता कृत्रिम वाळूचा वापर करून बांधली जाणार. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात हर घर तिरंगा मोहिमेला कालपासून सुरुवात. आणि आज रक्षाबंधन, विविध प्रकारच्या राख्या तसंच भेटवस्तूंनी बाजारपेठा सजल्या. आता सविस्तर बातम्या. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना वर्ष 2025-26 साठी 12,060 कोटी रुपये अनुदान कायम ठेवण्यात येणार आहे. काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. या योजनेअंतर्गत 10,33,00,000 अधिक कुटुंबांना फायदा झाला असल्याचं त्यांनी सांगितलं.
कैबिनेट में फैसला लिया गया 12,060 करोड़ रुपए का सपोर्ट पीएम उज्ज्वला बेनिफिशरीज के लिए 2025-26 फाइनेंशियल ईयर में दिया जाए. अब तक अगर हम देखें टोटल उज्ज्वला योजना में 52,000 करोड़ रुपए का बेनिफिट देश में लाखों करोड़ों परिवारों को मिल चुका है. आज के फैसले से करीब 10,33,00,000 घरों में एक लाभ मिलेगा, एक बेनिफिट मिलेगा, जिससे पीएम उज्ज्वला को आगे बढ़ाने में मदद मिलेगी.
सरकारनं इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या तीन सार्वजनिक क्षेत्रातल्या तेल विपणन कंपन्यांना 30,000 कोटी रुपयांची भरपाई देखील मंजूर केली आहे. घरगुती वापराच्या गॅस विक्रीसाठी ही मदत देण्यात आल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. तांत्रिक शिक्षणातल्या बहुविध शैक्षणिक आणि संशोधन सुधारणा योजनेसाठी 4,200 कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीलाही काल केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आकाशवाणीवरील मन की बात कार्यक्रमाद्वारे सरकारला आतापर्यंत 34 कोटी रुपयांपेक्षा जास्त महसुली उत्पन्न प्राप्त झाल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांनी काल राज्यसभेत दिली. विविध डिजिटल ऑनलाईन माध्यमांद्वारे या कार्यक्रमाचा लाभ घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. राज्यातल्या पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांची गतीनं उभारणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. काल पुण्यात यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी इथं पायाभूत सुविधा विकास प्रकल्प प्रशिक्षणाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. राज्याच्या अर्थव्यवस्थेची $1 ट्रिलियन सुरू असलेली वाटचाल अधिक गतीनं होण्यासाठी पायाभूत सुविधा विकास प्रकल्प महत्वाचे असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान पुणे पोलीस आयुक्तालयाच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि नवीन उपक्रमाच्या उद्घाटनही काल मुख्यमंत्र्यांनी केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते. अंमली पदार्थांच्या वापरावर अंकुश लावणं हे पोलिसांपुढील सगळ्यात मोठं आव्हान असल्याचं फडणवीस म्हणाले. राज्यातली सर्व शासकीय बांधकामं आता कृत्रिम वाळूचा वापर करून बांधली जाणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलं आहे. जालना जिल्ह्यात अंबड इथं जिल्हास्तरीय महसूल सप्ताहाचा समारोप काल बावनकुळे यांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी ते बोलत होते. कृत्रिम वाळू धोरणाअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यासाठी 50 वाळू क्रशर दिली जाणार आहेत. वादग्रस्त पाणंद रस्त्यांबाबत वर्षभरात रस्त्यांच्या सीमा निश्चित करण्यात येणार असून वाळू चोरी रोखण्यासाठी आणखी पावलं उचलली जाणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर इथं काल महसूल सप्ताहाचा समारोप विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या उपस्थितीत झाला. सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जनतेला उत्तम सेवा पुरवण्याच्या माध्यमातून आपल्या विभागाचं प्रतिमा संवर्धन करण्याचं आवाहन आयुक्तांनी केलं. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना दैनंदिन कार्यालयीन कर्तव्य बजावताना आपली माहिती अद्ययावत करत राहणं आवश्यक असल्याचं स्वामी यांनी मत व्यक्त केलं. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. येत्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात हर घर तिरंगा मोहिमेला कालपासून सुरुवात झाली. या मोहिमेअंतर्गत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. जालना जिल्ह्यात हर घर तिरंगा हर घर स्वच्छता मोहीम उत्साहात राबवण्याचं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू PM यांनी केलं आहे. स्वच्छ भारत मिशन आणि जलजीवन मिशन अंतर्गत स्वच्छता, जलसंवर्धन, जनजागृती उपक्रम तसंच 15 ऑगस्ट रोजी अमृत सरोवर आणि सार्वजनिक स्थळी ध्वजारोहणाचं आयोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातल्या सर्व ग्रामपंचायती, स्थानिक संस्था, स्वयंसेवक आणि नागरिकांनी मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन करण्यात आलं आहे. हिंगोली जिल्ह्यातही घरोघरी तिरंगा, घरोघरी स्वच्छता, स्वातंत्र्याचा उत्सव स्वच्छतेसोबत या मोहिमेत नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी केलं. भावा बहिणीच्या नात्याचा रक्षाबंधनाचा सण आज साजरा होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या सणामुळे समाजात एकात्मतेचा आणि ऐक्याचा संदेश प्रसारित होतो असं त्यांनी म्हटलं आहे. राखी पौर्णिमेच्या सणासाठी विविध प्रकार आणि आकाराच्या राख्यांनी तसंच आकर्षक भेटवस्तूंनी बाजारपेठा सजल्या आहेत. हिंगोली जिल्ह्यातल्या मातोश्री सावित्रीबाई फुले आदिवासी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक राख्या तयार केल्या आहेत. धान्यापासून बनवलेल्या या राख्यांविषयी जाणून घेऊया आमच्या वार्ताहराकडून.
यामध्ये कृषी संस्कृती, निसर्गाचे नाते आणि पर्यावरणपूरक दृष्टिकोन दिसून येतो आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्या या तांदूळ, काळे तीळ आणि फुलांच्या पाकळ्यांपासून तयार केल्या आहेत. या पर्यावरणपूरक राख्यांमधून शेतीमालाचे कौतुक करतानाच सर्व सण उत्सव हे पर्यावरण स्नेही स्वरूपाने साजरे झाल्यास निसर्गाचा समतोल राखता येतो याचा संदेश देण्यात येत आहे. या राख्या तयार करताना विद्यार्थ्यांनी जोपासलेली कलेची, सृजनशीलतेची आणि भारतीय संस्कृतीची अनोखी सांगड दिसून येत आहे. विद्यार्थ्यांनी बनवलेल्या या राख्यांचे प्रदर्शन शाळेत भरविण्यात आले आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी रमेश कदम, हिंगोली.
रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी देशभरातल्या बचत गटातल्या महिलांशी संवाद साधला. यावेळी छत्रपती संभाजीनगरमधल्या उमेद अभियानातल्या महिला बचत गटांना 6.5 कोटी 98 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते या निधीचं वितरण करण्यात आलं. रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर बसस्थानकं तसंच रेल्वे स्थानकं प्रवाशांच्या गर्दीनं फुलून गेली आहेत. स्वाध्याय परिवाराचा रक्षाबंधन आज छत्रपती संभाजीनगर इथं साजरा होत आहे. परिवाराच्या प्रमुख धनश्री दिदी तळवलकर यांच्या उपस्थितीत वाळूज इथं हा सोहळा होणार आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातल्या स्वाध्याय परिवाराच्या वतीनं काल छत्रपती संभाजीनगर इथं वाहन फेरी काढण्यात आली. छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं शहर विकासासाठी म्हणून पाडलेल्या मालमत्तांना भरपाई कशाप्रकारे देणार असा प्रश्न विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विचारला आहे. ते काल यासंदर्भातल्या बैठकीत बोलत होते. महापालिकेनं किती वैध आणि किती अवैध मालमत्ता पाडल्या असा प्रश्नही दानवे यांनी विचारला. दरम्यान छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय घाटीला दानवे यांनी काल भेट दिली. रुग्णांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात तसंच प्रलंबित कामांसाठी शासनाकडून निधी उपलब्ध व्हावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचं दानवे यांनी सांगितलं. धाराशिव शहरातले अंतर्गत रस्ते तसंच तेरणा आणि रुईभर धरणातून वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी विशेष बाब म्हणून 330 कोटी रुपये निधी देण्यात आला आहे. या कामांचं भूमिपूजन मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचं आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी काल सांगितलं. हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ इथं परवापासून 3 दिवस मल्टीमीडिया चित्र प्रदर्शन भरवण्यात येत आहे. केंद्र सरकारची 11 वर्षे सेवा सुशासन आणि गरीब कल्याणाची या अभियानांतर्गत नांदेड इथल्या केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीनं आयोजित या प्रदर्शनात विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी काल जिल्ह्यातल्या 49 पोलीस नायकांना पोलीस हवालदार पदावर आणि 20 पोलीस हवालदारांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती दिली. अधीक्षकांनी या सर्व पोलीस आमदारांचं अभिनंदन केलं. 27व्या राज्यस्तरीय कनिष्ठ तलवारबाजी स्पर्धेला काल हिंगोली इथं प्रारंभ झाला. आमदार तानाजी मुटकुळे यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. राज्यभरातून 500 खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर इथल्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रात डॉ संतोष कडले यांच्या मार्गदर्शनाखाली अवयवदानासंदर्भात जनजागृती करण्यासाठी एक अभिनव उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत रांगोळी, पथनाट्य, सामाजिक प्रमोदन, स्वरचित कविता, म्हणी, गाण्याच्या माध्यमातून अवयवदानाचं महत्व पटवून देण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या व्यापाऱ्याच्या जीएसटी क्रमांकाचा गैरवापर करत गोविंद लाहोटी या कर सल्लागारानं 73,63,367 रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. हवामान. दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात आज सोसाट्याचे वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्हा वगळता मराठवाड्यात सर्वत्र येलो अलर्ट देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी 12,060 कोटी रुपये अनुदान कायम ठेवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांची गतीनं उभारणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश. आणि स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात हर घर तिरंगा मोहिमेला कालपासून सुरुवात. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.